काळ नाही पण काळा कोण आहे तो? का उगा उघडे दार आहे ठोठावतो? पशु पक्षी प्राणी प्रत्येक जण जाणतो, उजाड झोपडीत का कोणी डोकावतो? खटखटीची नको कटकट म्हणून, निजलो मी बोटे कानात घालून, येईल तो आत्मक स्वतः होऊन, येत नाही कोणी सामोरे हे पाहून। आली जाग वाटले झाली पहाट, दिसेना प्रकाश परी अंधार दाट, उजेड दे कानी आली हाक, काळोख मी दारी भिक्षा मला टाक। कळेना करावे काय, उठलो धीर करून, घनदाट तमिया आणू उजेड कोठून, आला सूर्य तरी दिसेल का याच्या आडून, कान टाकावी मग ही झोपडीत जळून। जाळाच्या उजेडाचे घेऊन दान, झाला गायब काळोख देऊन ज्ञान, काय अंधार काय प्रकाश उभय माझ्यात, काही ना माझे ना परके ना काही दुजात।